जय महाराष्ट्र, जय सहकार। सहकार मर्सी। माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, प्रिय मतदार बंधू भगिनो, मी आमदार दिलीप लांडे बोलतो आहे। कुर्ला नागरिक सहकारी बँक निवडणुकीत बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि आपले आर्थिक व्यवहार सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी संकल्प पॅनल ही निवडणूक लढवत आहे। संकल्प पॅनलची निशाणी आहे कब्बसी। कब्बसी समोर शिक्का मारून पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करावे एवढी आपल्याला हात जोडून विनंती। धन्यवाद।